इदं दर्शितस्वात्म सुखावबोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसार हाला हल मोह शांतये कुंडलीक वरदे हरि विठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। किं पुनर्ब्राह्मणाः पुण्या भक्ता राजर्षयस्तथा अनित्यम असुखम लोकम इमं प्राप्य भजस्व माम। नवाध्याय 33वां श्लोक। किं पुनर्ब्राह्मणा पुण्या मागच्या श्लोकाशी संदर्भ आहे। माम ही पार्थ व्यपाश्रित्य येपी स्युहु पाप योनयः स्त्रियः वैश्याः तथा शूद्रः तेपि यान्ति परांगतिम। माझा ज्यांनी आश्रय घेतला असे पाप योनी दुर्गती स्त्रिया वैश्य त्याचप्रमाणे शूद्र पण जर माझा आश्रय घेतला माझ्या आश्रयाला आले तेपी यांती परांगतीम तर त्यांना देखील परमगती प्राप्त होते। किं पुनर्ब्राह्मणाः तर मग पुण्याः ब्राह्मणाः अत्यंत पुण्य चरित असे ब्राह्मण ते तरुण न जातील तर त्यात काय संशय। किं पुनर्ब्राह्मणा पुण्या भक्ता राजर्षयस्तथा किंवा राजर्षी क्षत्रिय भक्त असलेला राजर्षी क्षत्रिय यांचा तर प्रश्नच नाही असं भगवंत म्हणतात। किं पुनर्ब्राह्मणा पुण्या भक्ता राजर्षयस्तथा अनित्यम असुखम लोकम इमं प्राप्य भजस्व माम। हा अनित्य नित्यता नसणारा आणि असुख सुख नाही असा मृत्युलोक जरी प्राप्त झालेला असला तरी भजस्व माम माझं भजन तू कर। माझं भजन जर केलं तर तुला अडचण नाही। दोन गोष्टी आहेत। एक म्हणजे एक सर्वसाधारण विधान आहे की जिथं दुराचारी स्त्रिया वैश्य शूद्र त्यांच्या विशिष्ट वेगवेगळ्या अशा प्रकृतिगत गुणांमुळे परमार्थ अवघड होऊन बसलेला असताना देखील जर व्यक्तिगत माझ्या आश्रयाला आले माझ्या संबंधित जर झाले श्रीकृष्णाच्या अथवा ज्याच्या अंतर्यामी बोध आहे अशा प्राप्त पुरुषाच्या तर त्यांना परमगती प्राप्त होते। त्याचप्रमाणे ब्राह्मण जे पुण्य पावन असे ब्राह्मण आहेत आणि माझ्या आश्रयाला जर आले माझ्या संगतीला आले तर त्यांना अडचण काही नाही। किंवा भक्त क्षत्रिय जर माझ्या आश्रयाला आला आणि माझ्या संगतीत आला तर त्याला काही अडचण नाही। तू देखील हे पहिलं विधान झालं। तू देखील या अनित्य असुख म्हणजे दुःखरूप अशा लोकाला प्राप्त झालेला असला तरी देखील भजस्व माम तू माझं भजन कर माझ्या संगतीला ये माझी भक्ती कर। दोन विधानं एका श्लोकामध्ये आलेली आहेत. एकाचा संदर्भ मागच्या श्लोकाबरोबर आहे आणि एक थेट अर्जुनाशी संभाषण आहे. प्रत्येक वर्णाचं वैशिष्ट्य मागच्या वेळेला आपण थोडस पाहिलं शूद्र आणि वैश्य यांच्या संदर्भात. या ठिकाणी अजून दोन वर्ण सांगितलेले आहेत, ते म्हणजे ब्राह्मण आणि क्षत्रिय. समाजाच्या रचनेमध्ये हे चार वर्ण गुणांच्या अंगाने अपरिहार्य आहेत, समाजात आहेतच. त्यांना ब्राह्मण हे नाव नसेल, पण ते ज्ञानाचे उपासक असतील अन्य देशांमध्ये, अन्य संस्कृती जिथे आहे त्या ठिकाणी. त्यांना क्षत्रिय हे नाव नसेल, पण ते लढवय्ये असतीलच. त्यांना शूद्र हे नाव नसेल, त्यांना वैश्य हे नाव नसेल तिथल्या व्यवस्थेप्रमाणे, पण मुळात जिथं उत्पादन होतं तिथपासून ते शेवटच्या घटकापर्यंत, ग्राहकापर्यंत पोहोचवणारी एक यंत्रणा जरूर उपस्थित असेल आणि ती सांभाळणारे वैश्यच असतील. ही वृत्ती आहे. वैश्य ही वृत्ती आहे, क्षत्रिय ही वृत्ती आहे, शूद्र ही देखील वृत्ती आहे, ब्राह्मण ही देखील वृत्ती आहे. केवळ देह केंद्रित जीवन जगणं, आळसानी जीवन जगणं, शक्यतो फुकट मिळालं तर बरं असं जीवन जगणं, आणि समाज तसं फुकट कोणाला काही देत नसल्यामुळे मग हलकी सालकी कामं करायला लागणं, ही वृत्ती आहे. कोणीही म्हणणारच मग काहीतरी कर आणि मग तुला देतो, त्यामुळं काही ना काहीतरी थोडं बहुत करायचं आणि समाजाकडून प्राप्त करून घ्यायचं, ही वृत्ती आहे. पण या वृत्तीमुळे सर्व समाज ठीकठाक चाललेला आहे. ज्या ठिकाणी हा शूद्र वर्ग, ज्याला शूद्र वृत्तीचे लोक नाहीसे करण्याचा प्रयत्न झाला, अनेक प्रगत देश असे आहेत की त्या देशांमध्ये हा सेवा करणारा, म्हणजे आळसामध्ये राहून, देह केंद्रित राहून, विशेष श्रम न करता समाजाने आपल्याला पोसावं अशा प्रकारची वृत्ती बाळगून, म्हणून हलकी सलकी कामं करून निदान देह पोषण करायचं, असा प्रयोग झालेला आहे की हा हलका वर्ग हा शिल्लकच राहू नये. मी असं नुकतंच ऐकलं की अमेरिकेसारख्या देशामध्ये जे शेजारचे देश आहेत तिथून, कोणते देश आहेत, मेक्सिको, तर तिथून असा एक वर्ग स्थलांतरित होतो. तो स्थलांतरित होत असताना त्याला कधी कधी गोळ्याही घातल्या जातात, आत येऊन दिलं जात नाही. पण दुसरी त्याची बाजू अशी आहे की सरकारला देखील ते आत आलेले हवे आहेत, काही प्रमाणात दुर्लक्षही केलं जातं, कारण ते अशिक्षित आहेत. त्यांची जीवनाची धडपड जी आहे ती धडपड हलकी सलकी कामं करून जगण्याची अशी आहे, त्यामुळं आवश्यक असणारी जी कामं आहेत, तुमचं ड्रेनेज साफ करायचंय, प्लंबिंगचं काम करायचंय, छोटी छोटी कामं करायचीत, तर अशी कामं करून ते अमेरिकेत जगतात, ते नागरिक नाहीत. कारण हा सगळा शूद्र वर्गच नाहीसा करण्याचा प्रयत्न झाला तेव्हा, एक प्लंबर जरी बोलवायचा झाला अमेरिकन नागरिक, तरी तो एवढा मोठे इतके पैसे घेतो की ते दुसऱ्याला परवडतच नाही. साधी मोलकरणीची कामं आहेत तर ती कामं करण्यासाठी म्हणून देखील एक अमेरिकन व्यक्ती येऊ शकते तुमच्याकडे, पण तिचा पगार हा चांगल्या शिकलेल्या व्यक्तीच्या पगारासारखाच असतो, तो परवडत नाही. कुठलाच वर्ग नाहीसा करता येत नाही. जाती सोडून द्या, गुणांप्रमाणे किंवा वृत्तीप्रमाणे समाजाला याची आवश्यकता आहे. आपल्या देशापुरतं हे ब्राह्मण वैश्य क्षत्रिय शूद्र या जाती म्हणून निर्माण झाल्या. गुणांचं पर्यवसान जातीमध्ये झालं. प्रत्येक व्यवस्थेत जे फायदे तोटे आहेत त्या फायद्या तोट्याप्रमाणे आणि मनुष्य मात्र ती व्यवस्था कालांतराने हळूहळू करून बिघडवत नेतो त्याप्रमाणे हे घडलं आपल्या देशामध्ये. तर इस्रायल सारख्या देशामध्ये 15 वर्षाचा मुलगा झाला की त्याला 2 वर्ष सैनिकी शिक्षण हे घ्यायलाच लागतं, कारण इतकी अशांतता आहे त्यांच्या सीमांवर, सगळ्या बाजूने शत्रू आहे, सगळा समाज जणू क्षत्रिय करायला निघाले. त्यांना शांततेची इतकी निकड भासते आहे, कुठून ना कुठून तरी हा संघर्ष संपवणं गरजेचं आहे असं त्यांच्या समाज मनाला निश्चित वाटायला सुरुवात झालेली आहे. सगळा क्षत्रिय, सगळा समाज क्षत्रिय होऊ शकत नाही आणि सदान कदा 24 तास लढवय्या राहू शकत नाही. तसंच सर्वच्या सर्व ज्ञानाचे उपासक असावेत असा एक विलक्षण प्रयोग तिबेटमध्ये केला गेला. प्रत्येक व्यक्तीने ब्रह्मभावाला जावं जणू काही. त्यांच्याकडे ब्रह्मभाव ही संकल्पना नाही, बुद्ध धर्मी आहेत, निर्वाण ज्ञानोपासक असं असल्यामुळे त्या देशातून शस्त्र ही गोष्ट हद्दपार झाली, लढवय्येगिरी ही गोष्ट संपली. आणि आपल्याला माहिती आता तिबेटचं काय चाललेलं आहे, चीननी कधी टाचेखाली घेतला कळलं देखील नाही. सगळ्याचा सगळा समाज ज्ञानोपासक किंवा ब्राह्मण करू शकत नाही. सगळ्याचा सगळा समाज हा शूद्र बनवू शकत नाही, क्षत्रिय बनवू शकत नाही किंवा वैश्य बनवणं देखील परवडत नाही. आणि समाजामध्ये ही आपोआप रचना घडते. तेव्हाच्या परिस्थितीप्रमाणे आणि आताही त्या परिस्थितीचं एक चुकीचं स्वरूप अभिनिवेशापोटी असं पाहायला मिळतं आहे. भगवंतांनी भगवद्गीता सांगितली त्याच्यानंतर आणि पुढच्या या अलीकडच्या 1000 वर्षामध्ये या सगळ्या वर्णव्यवस्थेला एक विकृत स्वरूप आपोआप प्राप्त झालं. समाजच ते सगळं घडवतो. ब्राह्मण हा जो समाज आहे, जसं धंदा करावा आणि पैसे मिळवावेत किंवा शरीर केंद्रित व्हावं आणि निवांत जगावं दुसऱ्याच्या दयेवर थोडी बहुत कामं करून हलकी सलकी, अथवा आत्मगौरव ही सर्वात महत्वाची गोष्ट, देहाभिमान आत्माभिमान राष्ट्राभिमान ही सर्वात महत्वाची गोष्ट, त्याच्याकरता प्राण देखील गेले तरी 72 असा वर्ग जसा आहे, श्रीमंती प्राप्त करून चैन करणारा वर्ग जसा आहे, तसा ज्ञान प्राप्त करून ज्ञान हीच चैन मानणारा असा वर्ग समाजात आपोआप निर्माण होतो. तो ज्ञानोपासक असतो. जर वैश्य अथवा क्षत्रिय हा देहाच्या भोगाला महत्व देत असेल तर इंद्रिय नियमन मनाचं नियमन याला महत्व देणारा एक वर्ग निर्माण होतो. त्याच्या असं लक्षात येतं की इंद्रिय जर आवरली तर शांती आहे, इंद्रिय अनर्गळ सोडली तर अशांती आहे, मनाचे हवे तसे लाड जर पुरवले तर अशांतीची सगळी बीजं त्याच्यामध्ये दडलेली आहेत. त्याच्याऐवजी जर मनाला आवरण्याची कला संपादन केली तर त्याच्यात शांती सुख दडलेलं आहे असं समजणारा असा एक मानणारा वर्ग तयार झाला होतो. म्हणून ब्राह्मणाचं लक्षण करताना ज्याच्या ठिकाणी पुढं 18व्या अध्यायामध्ये जो शम दम यांनी युक्त आहे, जो तप करू इच्छितो, स्वरूपाची या प्रसरा लागी प्राणेंद्रिय शरीरा आटणी करणे जे वीरा तया नाव तप, स्वरूप प्राप्ती करता म्हणून आत्महित साधावं म्हणून आपले प्राण म्हणजे श्वास, इंद्रिय आणि मन यांची आटणी करणं, जेव्हा आटवतो तेव्हा तप म्हणजे तापवणं एक प्रकारे, जर श्वास मिनिटाला 16 चालत असतील तर ते 12-8 अत्यंत शांत मनोदशेत 5, जितके श्वास कमी होतील तितका मनाचा वेग देखील कमी होईल, तितकं सुख प्राप्त होईल। जितक्या क्रिया आवश्यक अनावश्यक सगळ्या क्रियांचा अत्यंत संकोच करणं आणि स्वरूप प्राप्ती करून घेणं, अशा प्रकारची इच्छा असणारा वर्ग तयार होतो। शम दम तप शौच, जीवनामध्ये अशुचिता नको, अशुचितेने मिळालेलं एक छोटं भांडं देखील नको, त्याच्याऐवजी शौच जीवनामध्ये असावं, अशुचीने मिळालेलं काही नको, धन नको, मान नको, साधन शुचिता हवी, मान मिळाला नाही तरी चालेल पण अपवित्र मार्ग मी चोखाळणार नाही, धन मिळालं नाही तरी चालेल पण अपवित्र मार्गाच्या वाट्याला मी जाणार नाही। जो क्षमाशील असतो शांतीही, तसंच ज्याच्या ठिकाणी आर्जव असतं एक प्रकारची सरलता असते, हे आर्जव त्याने अभ्यासाने मिळवलेलं असतं। शंका न घेता सर्व समाजात राहणं, समाज कसाही असला तरी त्या समाजाबरोबर व्यक्तींबरोबर शंका न घेता राहणं। मी एक गोष्ट वाचली ती सुकरात, तो बरोबर कोणालाही घेऊन जात असे, जसा शिष्य बरोबर असे तसा एखादा वाट सुरू असेल तर त्यालाही बरोबर घेऊन जायचा आणि अतिविश्वास टाकून सर्वांबरोबर जात असे, खूप विश्वास, जणू आपला वर्षानुवर्षांचा संबंधित आहे किंवा भाऊ आहे बंधू आहे अशा प्रकारे सर्वांशी वर्तन। त्याला अनेक वेळेला त्याची फसगत होत असे, कारण बरोबर नेलेला माणूस कालांतराने त्याला लुबाडत असे, त्याचं सामान चोरील जात असे। एकदा असाच शिष्यांबरोबर चाललेला असताना एक शिष्य आणि एक वाटेत मिळालेला मनुष्य असं मिळून ते गेले आणि त्या सुकरातचं सगळं लुबाडलं गेलं, सगळं त्याच्यापासून गेलं। तर शिष्य गुरूंना सुकरातला म्हणतो की इतक्या वेळेला फसवले गेलात, इतक्या वेळेला लोकांनी तुम्हाला लुबाडलं, तुम्ही विश्वास असा टाकता कसा? मला तर असं वाटतं की या तुमच्या वृत्तीत काहीतरी चूक आहे। तेव्हा सुकरात शिष्याला म्हणतो की चुकून ही असा विचार करू नको, कारण माझं ज्यांनी लबाडीनी धन चोरलं त्याच्या मनाचं खूप नुकसान झालेलं आहे, त्याच्या चित्ताचं खूप नुकसान झालेलं आहे, त्याचं जीवन बिघडल्याखेरीज राहणार नाही आणि हा विश्वास ठेवल्यामुळेच मी आत्मदर्शनाकडे अग्रेसर होतो आहे। या विश्वासामुळेच जर माझ्या ठिकाणी अविश्वास पैदा होईल, माझ्या ठिकाणी जर अविश्वास निर्माण व्हायला सुरुवात होईल तर तो मला कुठं घेऊन जाईल सांगता येत नाही। मी नेहमी सरळच असावा असं मला वाटतं। माझा व्यावहारिक तोटा जो झालेला आहे त्याच्यापेक्षा माझा आध्यात्मिक तोटा फार मोठा होईल। आणि असं माझ्यापासून चोरून घेण्यासारखं तरी काय आहे, मी असं काय सांभाळतो। ही जी सरलता आहे, ही सरलता हा अभ्यासाचा विषय आहे। तसंच जो ब्राह्मण आहे तो ज्ञान आणि विज्ञान याची सतत चिंता करत असतो, याचा सतत परामर्श घेत असतो। ज्ञान म्हणजे आत्मज्ञान आणि विज्ञान म्हणजे हे आत्मज्ञान झालेलं, आत्मज्ञानाची प्रचिती सांभाळत सांभाळत जगताचा अनुभव विपरीत येत असताना देखील ते ज्ञान आपल्यापासून दूर न होवो अशा रीतीने वर्तन करण्याची विवेकपूर्ण कला म्हणजे विज्ञान। हा ब्राह्मण एक प्रकारे ब्रह्मकेंद्रित असं जीवन जगणारा, ज्ञानकेंद्रित जीवन जगणारा, स्पृहारहित निस्पृह असा अपेक्षित आहे। हा सदाचारणी सदाचरणी असावा, सत्यवादी असावा, विवेकी असावा। आणि असं ज्याचं जीवन आहे, ज्याचं सदाचारी सत्यवादी विवेकी निस्पृह शमदमयुक्त ज्ञान केंद्रित आत्मा मी असं चिंतन करणारा, अत्यंत सरल वृत्तीने वागणारा असा ब्राह्मण आणि परत माझ्या सहवासात आला, आधीच्या श्लोकाचा संदर्भ आहे। माम ही पार्थ व्यपाश्रित्य येपि स्युः पापयोनयः, स्त्रियः वैश्याः तथा शूद्रः तेपि यान्ति परांगतिम किं पुनर्ब्राह्मणा पुण्यः। असा जर पुण्यवान ब्राह्मण असेल आणि तो माझ्या संगतीला आला, सुदामा गुरुंनी जे श्री कृष्णांना ज्ञान दिलेलं होतं तर तेच शब्द सुदाम यांनीही गुरुंकडून ऐकलेले होते। तो पुण्यशील होता, गरीब होता, अशा वृत्तीने जो राहतो तो श्रीमंत होण्याची शक्यता नाही, कृपा करून लक्षात घ्या। तो श्रीमंत असण्याची शक्यता काही नाही। जो शम दम तप शौच शांती आर्जव ज्ञान विज्ञान सदाचरण याला महत्व देतो, त्याच्या ठिकाणून अशी धोधो संपत्ती येण्याची शक्यता फार कमी। आपल्या सगळ्या जर कथा पाहिल्या, आठ पाठ नगर होतं, तिथे एक गरीब ब्राह्मण होता अशी सुरुवात होते। कारण आठ पाठ नगरामध्ये सदाचरणी मनुष्य हा गरीब ब्राह्मण असा असायचा। आजही आठपाट नगरामध्ये ब्राह्मण हा गरीबच असणार, जर तो ब्राह्मण असेल तर, त्या पद्धतीने चालणारा असेल तर तो ही गरीबी आणि श्रीमंती हे फार वरवरचे शब्द झाले। तो ही गरीबी जरी असली तरी देखील त्याचं जीवन श्रीमंतासारखं आपण जगतो आहोत असा भाव ठेवून अतिशय तृप्त असतो, अतिशय समाधानी असतो, त्याला काही अडचण नसते। म्हणून सुदाम याने काही मागितलं नाही। श्रीकृष्णांच्या प्रेमाखेरीज सुदाम्याला कोणती अपेक्षा नव्हतीच। भक्ता राजर्षय तथा आणि भक्त असलेला राजर्षी असं वर्णन केलेलं आहे। क्षत्रिय ही देखील एक वृत्ती आहे। क्षत्रिय हा फार आत्मगौरवी असतो, स्वाभिमानी असतो, क्षत्रियाचा आत्मगौरव हा ठाई ठाई दिसून येतो. क्षत्रियाचा आत्मगौरव याचा अर्थ कुळाचा अत्यंतिक अभिमान, भूमीचा अत्यंतिक अभिमान. भूमीचा तुकडा जाऊ देण्याच्या ऐवजी तो स्वतःचे किंवा दुसऱ्याचे प्राण घालवेल, पण भूमीचा तुकडा नाही जाऊ देणार. म्हणजे भूमी देखील जशी आत्मगौरव आत्मा असावा तशी सांभाळणारा. आपण आपल्या देहाला कसं सांभाळतो तसं जमिनीला सांभाळणारा. या आत्मगौरवापोटी क्षत्रियांच्या बारशामध्ये, लग्नामध्ये अथवा मयतीमध्ये देखील युद्ध होतात. आता नव्हे, पूर्वीचं सांगतोय. लग्नामध्ये देखील तलवारी घेऊन जाणारी मंडळी, अनेक लग्नांमध्ये देखील हणामाऱ्या. आमचा गौरव तुडवला गेला म्हणून केवळ इतका आत्मगौरव, विलक्षण आत्मगौरव हे वैशिष्ट्य. आणि जर भूमी सांभाळली जायची असेल, राष्ट्र सांभाळलं जायचं असेल, समाज जर सांभाळला जायचा असेल, तर त्या आत्मगौरवापोटी बेभान असणारी, बेभान वृत्तीची अशी मंडळी आवश्यक असतात. ही वृत्ती आहे. पुढे पुढे त्याचं जातीत रुपांतर झालं. क्षत्रियांचं जर सहा लक्षण सांगायचं झालं तर क्षत्रिय देखील जर भक्त असेल तर त्याला परमार्थ सोपा आहे. जर तो भक्त नसेल तर तो राज्यामध्ये मशगूल होतो, सत्तेमध्ये मशगूल होतो, भोगामध्ये मशगूल होतो, आपल्या हिताच्या आड येणाऱ्यांना मारण्यामध्ये मशगूल होतो. तो जर भक्त असेल तर गोष्ट बदलून जाते. तो सत्ता राबवणारा असतो, देश, धर्म, समाज या गोष्टी टिकून राहण्यासाठी त्याचं योगदान विलक्षण असतं. त्याग त्याच्या रक्तात भिनलेला असतो. इतका की तो ब्राह्मणापेक्षा त्यागी असतो. ब्राह्मण हा त्यागी नसतो. तो विद्यार्जन करेल, ज्ञान विज्ञानाची चिंता करेल, पण त्याग करणं ही वृत्ती ब्राह्मणांच्या ठिकाणी फार अभावानी, जवळपास नाही म्हणता येईल अशी असते. तर क्षत्रियांच्या ठिकाणी त्यागाची वृत्ती जबरदस्त असते. आतापर्यंत शासक म्हणून जे जे आहेत ते सगळे क्षत्रिय. शौर्य हा त्यांचा बाणाच आहे. आपण इतिहासात वाचलेले की राजपूत स्त्रिया युद्धातून पळून आलेल्या आपल्या पतीला दार देखील उघडत नसत, अशी वर्णन आहे. दार देखील उघडत नाही. याचा अर्थ युद्धात तुम्ही गेलात तरी चालेल, हे असलं माझ्याजवळ राहणं नको, समाजाकरता आणि राष्ट्राकरता तुम्ही लढा, असा संदेश भगिनी देखील क्षत्रियांच्या, स्त्रिया देखील पुरुषांना देत असत. भगवद्गीतेने क्षत्रियांचं वर्णन तेज, धैर्य, दक्षता, युद्धकर्मात निपुण, युद्धामधून अपलायन ही वृत्ती, दान आणि ईश्वर भाव अशी सांगितलेली आहे. त्याग आणि दान हे क्षत्रियांपाशी आहे. पण हा जो ईश्वर भाव हा शब्द आहे, हा क्षत्रियांच्या गुणातला फार महत्वाचा. क्षत्रिय आणि ईश्वर भाव जर असेल, जसा युधिष्ठिर होता, पांडव होते, आणि क्षत्रिय आणि ईश्वर भाव नसेल, जसा दुर्योधन धृतराष्ट्र होता, असा क्षत्रियांमध्ये भेद निर्माण होतो. क्षत्रिय आणि ईश्वर भाव याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे भीष्म. क्षत्रिय आणि ईश्वर भाव याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे दशरथ रामचंद्र. अशा वेळेला भक्त आणि क्षत्रिय ही गोष्ट ब्राह्मणापेक्षा देखील वरचढ होते, कारण त्याग दान समाजाकरता जगणं समाजाकरता मरणं हे भाव क्षत्रियाच्या ठिकाणी परिपूर्ण असतातच, पण तो जर भक्त झाला ईश्वर भाव धरेल तर त्यालाही काही अडचण नाही असं भगवंत म्हणतात. फक्त त्यांनी माझ्या संगतीला यायला पाहिजे जसा अर्जुन भगवंतांच्या संगतीला होता. किम पुनर्ब्राह्मणा हा पुण्या भक्ता राजर्षयस्तथा, जो भक्त आहे आणि राजर्षी आहे क्षत्रिय आहे ते जर माझ्या आश्रयाला येतील तर त्यांना परमगती हे सांगायलाच नको. राजर्षी जेव्हा भक्त होतो तेव्हा तो राजर्षी राहत नाही, तो ब्राह्मणच होतो. ब्राह्मण याचा अर्थ जातीने नव्हे तर ब्राह्मण म्हणजे तो ब्रह्मामध्ये रमणारा असा होतो. त्याच्या ठिकाणी असूया, क्षत्रियाच्या ठिकाणी असूया हा एक लपलेला गुण असतो किंवा दुर्गुण असतो. असूया हा असा गुण त्याच्या ठिकाणी असतो किंवा दुर्गुण असतो की आपण आणि दुसरा यांची तुलना तो सतत करत असतो, हा त्याचा मोठा दुर्गुण असतो. आपली संपत्ती आणि दुसऱ्याची संपत्ती, आपली सत्ता आणि दुसऱ्याची सत्ता, आपलं पद आणि दुसऱ्याचं पद, आपलं मोठेपण आणि दुसऱ्याचं मोठेपण. आणि ज्ञान प्राप्तीच्या आड सर्वात शेवटी जर काही येत असेल तर ही गोष्ट येते. विश्वामित्रांची गोष्ट फार गोड आहे. विश्वामित्र गायत्री मंत्राचे उद्गाते निर्माण करते. विश्वामित्रांनी प्रचंड तप केलं. वसिष्ठांना जे सहज होतं ते विश्वामित्रांना सहज नव्हतं. वसिष्ठांच्या ठिकाणी जो ब्रह्मभाव होता, ब्राह्मण होते याचा अर्थ ब्रह्मभाव होता, जन्माने होते ब्राह्मण पण या गुणांनी परिपूर्ण होते, ब्राह्मणांच्या गुणांनी परिपूर्ण होते. आणि विश्वामित्र हा क्षत्रियांच्या गुणांनी परिपूर्ण होता, चक्रवर्ती सम्राट होता. एका क्षणी असं झालं की वसिष्ठांचं तपस सामर्थ्य त्यांनी पाहिलं आणि त्यांच्या ठिकाणी अशी भावना निर्माण झाली की आपण देखील तप करावं आणि वसिष्ठांसारखं व्हावं. त्याचंही कारण असं झालं की सैन्यासह युद्धाकरता म्हणून बाहेर पडलेले भटकत वसिष्ठांच्या आश्रमापाशी आले, सैन्याची जेवणाची व्यवस्था करायची होती आणि व्यवस्था करता येईना, रान होतं, आश्रम ही एवढी एकच जागा होती. म्हणून ज्यांच्या आश्रयाला ब्राह्मणांनी यावं अशा व्यक्तीला ब्राह्मणाच्या आश्रयाला जायला लागलं. विश्वामित्रांचा पहिला धक्का तो होता. राजा होते, सम्राट होते आणि वसिष्ठांकडे गेले. आश्रम फार संपन्न होता आणि वसिष्ठांनी असं सांगितलं की भोजनाची व्यवस्था होईल, थोड्या वेळात जेवायला वाढू शकू सैन्याला. आणि एवढ्या सैन्याचं जेवण झालं म्हटल्यानंतर क्षत्रिय असलेल्या विश्वामित्रांचा अहंकार थोडासा दुखावला गेला. असूया हा एक गुण अथवा दुर्गुण, असं यांनी केलं कसं? प्रत्यक्षता हवे तेवढे ब्राह्मण माझ्याकडे यावेत आणि जीवन जावेत, पण इतक्या आयत्या वेळेला आल्यावर देखील हा आम्हाला सगळ्यांना जेवायला वाढतो काय आहे याच्याकडे, कसं शक्य झालं? तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की त्यांच्याकडे एक गाय आहे. त्या गायीला कामधेनू म्हणतात आणि स्वर्गातून ती आलेली आहे आणि त्या गायीमुळे हे सगळं शक्य झालं. कोणतीही विलक्षण वस्तू असेल तर ती समाजाकडे नसली पाहिजे तर आपल्याकडे असली पाहिजे असा क्षत्रियाचा एक गुणविशेष असतो। त्यामुळे साहजिकच वसिष्ठांनी वसिष्ठांकडे विश्वामित्रांनी ती गाय मागितली की ती गाय मला म्हणजे तुम्हाला त्याचा उपयोग काय, माझ्या राज्याच्या हद्दीमध्ये राहत आहे, तुम्हाला हवं ते मी देईन, ही गाय मला देऊन टाका। त्यांच्या असं मनात आलं ही अशा प्रकारची जर गाय आपल्याकडे आली तर वसिष्ठ म्हणाले की त्या गायीच्या मर्जीने ती माझ्याकडे आलेली आहे, मी तिला काही माझ्याकडे ठेवलेली नाहीये, स्वर्गातून आलेली गाय आहे, तिला हवं असेल तिची इच्छा असेल तर तुम्ही घेऊन जा, मी देणार मात्र नाही कारण ती माझी नाही, त्यामुळे ती देण्याचा मला अधिकार नाही। तेव्हा ती गाय बलपूर्वक घेऊन जाण्याचा प्रयत्न विश्वामित्र करू लागले, तेव्हा त्या गायीतून हजारो सैनिक निर्माण झाले आणि त्यांनी विश्वामित्राच्या सैन्याचा पराभव केला। इथं बसलेली दुसरी ठेच होती विश्वामित्रांना, पळून जायला लागलं, त्यापोटी वसिष्ठांशी वैर केलं, पण वसिष्ठांना ही गाय का प्राप्त झाली तर त्यांच्या तपसामर्थ्यामुळे प्राप्त झाली। मग मीही तप करेन, हरणार नाही क्षत्रिय कधीही कोणापुढं, म्हणून त्यांनी इतकं प्रचंड तप केलं, इतकं पवित्र जीवन झालं। ऋषींमध्ये देखील श्रेष्ठत्व प्राप्त झालं, सगळे मानायला लागले, पण इच्छा होती की वसिष्ठांनी मानावं। वसिष्ठांनी मानलं म्हणजे मग मानला गेलो। वसिष्ठ त्यांना राजर्षी विश्वामित्र म्हणत असत, पण आपण आता ब्राह्मणांपेक्षा कमी राहिलो नाही, राज्याचा त्याग केला, तप केलं, ईश्वर प्राप्ती करून घेतली, तरी देखील वसिष्ठांनी आपल्याला श्रेष्ठ संबोध हवा अशी इच्छा होती आणि वसिष्ठ काही केल्या त्यांना राजर्षीच्या ऐवजी ब्रह्मर्षी म्हणत नव्हते ही अडचण होती। त्यांनी वसिष्ठांचे 100 मुलगे मारले या कारणाकरता, रागानी म्हणजे ऋषी झाल्यावर देखील मारले। आश्रमावर देखील प्रत्यक्ष वसिष्ठांवर देखील प्राणघातक हल्ले केले। एकदा असं झालं की वसिष्ठ आपल्या पत्नीबरोबर अरुंधतीबरोबर आश्रमाच्या जागेत रात्रीच्या वेळेला बसलेले असताना विश्वामित्र लपून छपून त्यांना मारण्यासाठी म्हणून आश्रमात आले आणि इतकं टिपूर चांदणं पडलेलं होतं, तर अरुंधती म्हणाली की इतकं सुंदर टिपूर चांदणं, तर वसिष्ठ म्हणाले की विश्वामित्राच्या ज्ञानासारखं चांदणं आहे। तेव्हा अरुंधती म्हणाली की मग तुम्ही हे असं मान्य करता तर विश्वामित्राला का नाही सांगत। तेव्हा वसिष्ठ म्हणाले की त्याच्या ठिकाणी असूया हा दुर्गुण अजून आहे, म्हणून मी त्याला ब्रह्मर्षी म्हणत नाही। जो ब्रह्म जाणतो तो स्पर्धक कोणाचा नसला पाहिजे, जो ब्रह्म जाणतो तो समत्वाच्या लक्षणांनी युक्त असला पाहिजे। एक ब्रह्मवेत्ता दुसऱ्या ब्रह्मवेत्त्याचा स्पर्धक नसला पाहिजे, म्हणून मी सांगतो की एक साधक दुसऱ्या साधकाचा जर स्पर्धक असेल तर आत्मज्ञानापर्यंत जाता येणार नाही। असूया हा सर्वात मोठा दुर्गुण, ते म्हणाले की तो स्पर्धक आहे आणि त्याची ही जी स्पर्धा आहे त्या स्पर्धेमुळे त्याच्या ब्रह्मभावाला धक्का बसतो। हे ऐकल्यानंतर एरवी तो माझ्या ज्ञानापेक्षाही मोठा आहे, विश्वामित्रांनी दगड घेऊन वसिष्ठांच्या डोक्यात टाकायचा म्हणून आणलेला बाजूला टाकला आणि वसिष्ठांचे पाय धरले। असूया रहित होऊन शरण आल्यावर वसिष्ठांनी ब्रह्मर्षी उठा असं म्हणून विश्वामित्रांना उठवलं. परमार्थात स्पर्धा नसली पाहिजे. तुम्हाला माहिती आहे की तुमचा प्रवास आणि तुम्ही ज्याच्याशी स्पर्धा करता मनोमन त्याचा प्रवास काय आहे. तुमचे आधीचे जन्म, तुमची आधीची कर्म, त्याचे आधीचे जन्म, त्याची आधीची कर्म, गुणांनी असणारी त्याची अंतर्गत तयारी, गुणांनी असणारी तुमची अंतर्गत तयारी, फरक आहे, भेद आहे. एका सतरंजीवर जरी सगळे बसलेले असले तरी वेगवेगळ्या पातळीवर बसलेले आहेत गुणांच्या अंगाने. एक दुसऱ्याची जेव्हा स्पर्धा करतो तेव्हा ती असूया त्याचा स्वतःचा परमार्थ चांगला होऊ देत नाही. तुम्ही ज्याची असूया करत असाल त्याला प्रश्न नसतो, तो त्याच्या गुणांनी पुढे जाणार असतो. म्हणून भक्त आणि राजर्षी, असा भक्त आणि राजर्षी जर माम ही पार्थ व्यपाश्रित्य माझ्या आश्रयाला येईल तर अप्रतिम गोष्ट होईल. तर कृष्ण आणि अर्जुनाचीच गोष्ट तयार होते. अनित्यम असुखम लोकम इमं प्राप्य भजस्व माम, हा मात्र व्यक्तीला उद्देशून अर्जुनाला उद्देशून असलेला श्लोक आहे. यामध्ये तू बसतोस, भक्त आणि राजर्षी आहेस, भक्त आणि क्षत्रिय आहेस. आता लक्षात घे की अनित्य अशा लोकांमध्ये जन्माला आलेला आहेस. इथं सुख नाही, आणि नित्यता देखील इथं नाही. जीवन खूप अनित्य आहे, इतकं अनित्य की प्रत्येक क्षणाला जीवन बदलतं. दिवसानंतर सूर्यास्त होतो तेव्हा जीवन बदलतं, आपलंही जीवन बदलतं. व्यक्ती म्हणून आपण जरी जसेच्या तसे दिसलो तरी आपली त्वचा, शास्त्रज्ञ असं म्हणतात की काही दिवसांनी संपूर्ण बदलते. रक्त तर बदलतं, पेशी जुन्या मरतात, नवीन निर्माण होतात, केस गळतात, परत उगवतात. उगवतात म्हणजे ज्यांना केस आहेत त्यांच्याबद्दल चाललंय. मी मध्यंतरी मात्र कुठल्या तरी पेपरमध्ये असा एक फोटो पाहिला की औषधापूर्वी आणि औषधानंतर, तर त्या माणसाने चांगला भांग पडलेला होता, चक्कल असलेल्या माणसाने. पण तो आत्ताचा विषय नाही आपला. नख वाढतात, काढायला लागतात. मनुष्य देखील बदलतो, निसर्ग तर हर क्षणाला बदलत असतो अवतीभोवतीचा. दहा बारा वर्ष एवढी लॉन्जिव्हिटी आहे फक्त कुत्र्याला, 12-13 वर्ष. आपण कुत्री सतत पाहतो, आपण जगतो 60-70-80 वर्ष, त्याच्यात कुत्र्याची किती पिढ्या होऊन जातात आपल्याला पत्ता नसतो. खूप अनित्य. आज आपण देवाला फुलं वाहतो आणि दुसऱ्या दिवशी निर्माल्य म्हणून काढून टाकतो. फुलं वाहणं आणि निर्माल्य म्हणून काढून टाकणं, याच्यात पूजा करणाऱ्यांनी अनित्यतेचा बोध रोज खरं म्हणजे घ्यायला पाहिजे. तो इतका उपचार होतो की अगदी झटकून टाकल्यासारखी फुलं काढून टाकतो. काही मनात येत नाही की आपला देह देखील असाच, आपल्या वाडवडिलांचा नाही का असा निर्माल्य होऊन काढून टाकला गेला, आपलाही जाणार आहे. कुठेतरी पूजेच्या वेळेला हा भाव निर्माण होत नाही, आपली अडचण अशी आहे. आपण अनित्यता पाहत नाही. वनस्पती येते वाळते, पाऊस पडला, उजाड झालेलं माळरान किंवा डोंगर परत हिरवं हिरवं अंकुरत. या दिवसात वाळायला सुरुवात होते, वणवे लागतात, नाहीस होत. आणि असुखम लोकम, आणि इथं सुख देखील नाही. अर्जुन जर समजत असेल की अर्जुन युद्ध करतो आहे तो राज्याकरता, या उपदेशाचं तसं स्वरूप नाहीये, पण अर्जुनाने तसं समजू नये. कारण राज्य मिळालं तरी तू किती जगणार आहे हा प्रश्न आहे. अवाढव्य साम्राज्य निर्माण केलं तरी त्याच्यात तू किती राहणार आहेस हा प्रश्न आहेच की. हे अनित्य आहे बाबा. आपल्याला देखील कोणी सांगतो की हा पत्रा लाईफ लॉंग आहे, पण तुझंच लाईफ संपणार आहे ना. पत्रा 100 वर्ष टिकला तर उपयोग काय? तू लाईफ लॉंग कुठेस? या अनित्यतेच्या बोधामध्ये, जाणीवेमध्ये राहणं ही गरजेची गोष्ट आहे. आपण सगळं अशा झोकात करत असतो की आपण कायमच आहोत, यावश चंद्र दिवा करो. आपण आहोतच. आपण आहोत असं म्हणता म्हणता आपले केस पांढरे होतात, अंगावर सुरकुत्या पडतात, आपल्याला पत्ता लागत नाही की एजिंग कसं चाललेलं आहे. हे सगळं घडत असतं. भगवंत अर्जुनाला सांगतात हे सगळं जरी झालं माझ्या आश्रयाला येणं वगैरे अनित्य आहे हा लोक, हे लक्षात ठेव. इथं सुख नाही हे लक्षात ठेव. हा कसा अनित्य आहे, कसा असुख आहे, आणि इथं तू आलेला आहेस भजस्वमाम, माझं भजन कर. या उरलेल्या उर्वरित निम्म्या चरणावर आपण पुढच्या वेळेला बघू. वेळ संपली असं लक्षात आलं. तुम्ही कोणीही असा, दुराचार्यातले दुराचारी असा, स्त्रिया वैश्य शूद्र ब्राह्मण राजर्षी भक्त पुण्यवान ब्राह्मण, माझ्या संगतीत हे लक्षात घ्यायला पाहिजे की तुम्ही अनित्य लोकामध्ये आलेले आहात. इथं सुख नाही लौकिक भौतिक सुखाबद्दल म्हणतायत. हे सर्वांनी लक्षात घेणं आवश्यक आहे. पुण्यवान भक्त ब्राह्मण असला, पुण्यवान ब्राह्मण असला, आणि हा लोक अनित्य आहे ही गोष्ट जर चुकला तर उपयोग काय आहे? त्यामुळं अनित्यम असुखम लोकम इमम प्राप्य, आता एकदा तर इथं आलेला आहेस जन्माला, आणि या लोकांचं स्वरूप असं असं आहे, माझ्या भजनाला लाग असं भगवंत म्हणतात. पुढच्या वेळेला बघू. हरिओम. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. जगद्गुरु श्री ज्ञानेश.
ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रवीर
श्री राम। काही निवेदन करतो, पुढील पूर्ण आठवड्याची पुढील रविवार पर्यंतचे सर्व कार्यक्रम नेहमीप्रमाणे होतील। येत्या बुधवारचं संध्याकाळचं प्रवचन रहाळकर राम मंदिर येथे होईल, हे कृपया लक्षात ठेवा। भूगाव साधकाश्रमाच्या मार्च महिन्याच्या शिबिराची नाव नोंदणी चालू आहे। 25, 26, 27 मार्च या शिबिराच्या तारखा आहेत। इच्छुकांनी खाली ऑफिसमध्ये कृपया चौकशी करावी। केंद्रात येणाऱ्या साधकांनी कृपया आपल्या गाड्या इन्कम टॅक्स ऑफिस समोरील रस्त्यावर P1 P2 पाहून पार्किंग करावं। या भारतीय निवास सोसायटीच्या उभ्या आडव्या कुठल्याच गल्ल्यांमध्ये आपण आपली गाडी आणणार नाही। तसंच रिक्षाने येणाऱ्या साधकांनी आपली रिक्षा केंद्राच्या थोडेसे अलीकडे थांबून तिथूनच परत पाठवावी। ऑफिसमधून एक निवेदन आलेलं आहे, सद्भक्त श्री सदानंद पाटसकर आले असतील तर त्यांनी खाली ऑफिसमध्ये सद्भक्त श्री शिंदे काकांना भेटावे। आठवड्यातून एकदा नमस्कार करणाऱ्यांचा आज ज्यांचा वार आहे त्यांनी कृपया शांतपणे व रांगेतून नमस्कार करावेत। निवेदन संपले।